दुसरे राजे अध्याय 10। शोमरोनात अहाबाला 70 पुत्रे होती। शोमरोनातील अधिकारी आणि वडीलधारी मंडळी यांना यहूने पत्रे पाठवली व इस्रायलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली। पत्रात त्याने लिहिले, हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा। रथ घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेतच, तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे, तुमच्याकडील शस्त्रास्त्रे आहेत। तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल, त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा, मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या। पण हे वाचून ती अधिकारी आणि वडीलधारी मंडळी फारच घाबरली। ते सर्व म्हणाले, योराम आणि अहजा हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार। मग अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालीलप्रमाणे संदेश पाठवला, आम्ही तुझे सेवक आहोत, तू म्हणशील ते आम्ही करू, आम्ही कोणालाच राजा करत नाही, तुला योग्य वाटेल ते कर। येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले, त्यामध्ये त्याने लिहिले, तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा। साधारण याच वेळेला इस्रायल येथे त्यांना माझ्याकडे आणा। अहाब राजाची 70 मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती। त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते। या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व 70 राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले। मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली, या टोपल्या येहूकडे इस्रायल या ठिकाणी पाठवल्या। निरोप्याने येऊन येहूला सांगितले, या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत। त्यास येहू म्हणाला, नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे 2 ढीक करून सकाळपर्यंत तिथे ठेवा। सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्ही निरपराध आहात, मी माझ्या धन्याविरुद्ध कट रचून त्यास ठार केले, पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत। परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे। अहाबाच्या कुटुंबातील परमेश्वराने एलियाकडून वदविले होते, आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करू म्हणून सांगितले होते त्या सर्व गोष्टी करून दाखवल्या आहेत। आणि येहूने इस्रायलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले। सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र, याजक यांची हत्या त्याने केली। अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही। इस्रायल सोडून येहू शोमरोनाला आला। वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला। मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला। यहुदाचा राजा अहजा याच्या नातेवाईकांना तो भेटला। येहूने त्यांची चौकशी केली, तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, आम्ही यहुदाचा राजा अहजा याचे नातेवाईक, राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत। तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लुकास म्हणाला, यांना जिवंत ताब्यात घ्या। तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले। ते सगळे मिळून 42 होते। बेत एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले। येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही। तिथून निघाल्यावर येहूला रेखाबाचा मुलगा योनादाब भेटला। तो येहूला भेटायलाच निघाला होता। येहूने त्याचे कुशल विचारून म्हटले, मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना? यहोनादाब म्हणाला, होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे. यहू म्हणाला, तसे असेल तर मला तुझा हात दे. आणि यहूने त्याचा हात धरून त्यास आपल्या रथात घेतले. यहू योनादाबाला म्हणाला, चल माझ्या बरोबर, परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठ आहे ती बघ. तेव्हा यहोनादाब यहू बरोबर त्याच्या रथातून निघाला. शोमरोनला पोहोचल्यावर यहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलियाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व यहूने केले. यहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, अहाबाने बाळाची थोडी सेवा केली, पण यहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे. आता बाळाच्या सर्व संदेष्ट्यांना आणि याचकांना बोलावून घ्या. तसेच जे जे बाळाची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यामध्ये कुणीही गैरहजर असता कामा नये. बाळासाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्यास मी ठार करीन, हे नक्की. यहूची ही सर्व बतावणी होती. त्यास बाळाच्या पूजकांचा संहार करायचा होता. यहू म्हणाला, बाळासाठी पवित्र मेळ्याची तयारी करा. तेव्हा याचकांनी त्याची घोषणा केली. यहूने मग इस्रायलभर संदेश पाठवला. बाळाचे समस्त पूजक जमले, एकही मागे राहिला नाही. बाळाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरून गेले. वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला यहू म्हणाला, बाळाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे. तेव्हा त्याने सर्वांसाठी वस्त्रे दिली. मग यहू आणि रेखाबाचा मुलगा योनादाब बाळाच्या देवळात शिरले. यहू तेथे जमलेल्या बाळाच्या सर्व पूजकांना म्हणाला, तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना, ते एकदा पाहून खात्री करून घ्या. बाळाची पूजा करणारेच इथे सर्व आहेत ना, ते पहा. यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बाळाचे सर्व पूजक बाळाच्या देवळात शिरले. बाहेर यहूने 80 जणांना तयार ठेवले होते. त्यांना यहूने सांगितले होते, कोणालाही आतून निष्ठून द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्यास जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल. स्वतः यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना यहूने सांगितले, आता आत जा आणि बाळाची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका. तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बालदेवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले. ते बाळाच्या देवळाच्या गर्भगृहात गेले. स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि बाळाचे देऊळ जाळले. बाळाच्या स्मृतिस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बाळाच्या देवळाचाही विध्वंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधन गृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात. अशा प्रकारे इस्रायलमधील बाळाची पूजा यहूने मोडून काढली. पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्रायलाला करायला लावली त्यापासून यहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वस्त्रे त्याने उद्ध्वस्त केली नाही. परमेश्वर यहूला म्हणाला, तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पद्धतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्रायलावर राज्य करतील. पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरून मनपूर्वक वर्तन ठेवणे यहूला जमले नाही. यराबामाच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्रायल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वतःला थोपवू शकला नाही. याच वेळी परमेश्वराने इस्रायल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्रायलच्या सर्व सीमांवर पराभव केला. यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला. गाद, रौबेन, मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगा गिलाद त्यामध्ये आला. तसेच अर्नोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशाना पर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला. इस्रायलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे. येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्रायलचा राजा झाला. येहूने शोमरोनमधून इस्रायलावर 28 वर्षे राज्य केले.